गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय वीर समर्थ।
मला असं लक्षात आलं की त्या अलौक गर्दीमध्ये कधीतरी असं होतं की एखाद्या लहान मुलाचा हात सुटतो आणि ते आपल्या आई वडिलांपासून त्या भाऊ गर्दीत कुठेतरी हरवून जात आणि आई मिळाल्यानंतर जे काय त्याला समाधान होत आईला देखील होत आणि त्या लेकराला देखील होत. तसं काहीच समाधान केंद्र सुरू झाल्यानंतर स्वामीजी दिसल्यावर आपल्या सगळ्यांना होतं असं मला वाटत. अशा या प्रसन्न चित्ताने खर तर आपण आपला हा सत्संगाचा कार्यक्रम करतो. विभूती योग अध्यायात भगवंत म्हणतात इंद्रियाणां मनश्च अस्मि, इंद्रिया मन ही आहे. तो श्लोक खर तर असा आहे, वेदानां साम विश्वस्मि, देवानां अस्मि वासवाता, इंद्रियाणां मनश्च अस्मि, भूतानां अस्मि चेतना. श्री गोंदवलेकर महाराज हा इथपर्यंत एक स्टेटमेंट आहे आणि मग पुढे असा खरा प्रश्न आहे की श्री गोंदवलेकर महाराज एका प्रवचनात म्हणतात, आजपर्यंत मी एकच साधन केले, कुणाचे मन दुखवले नाही आणि एका नामावाचून कशाचीही आठवण ठेवली नाही. असे वाचल्यावर मी कुठे आहे याची जाणीव होती. माझ्याकडून कळत नकळत कुणाचे ना कुणाचे मन दुखावले जाते, असे न होण्यासाठी काय उपाय करावे. खर तर श्री महाराजांनीच उपाय हा प्रश्नात सांगितला. मी कधीच कोणाचं मन दुखावलं नाही पण एका नामावाचून मी कशाचीही आठवण ठेवली नाही. आपल्याला बऱ्याच आठवणी असतात आणि या आठवणींचा एक बंडल घेऊन भेंडोळ घेऊन आपण वावरत असतो आणि त्या आठवणींच्या माध्यमातून व्यक्ती समोर आली की तिच्या सापेक्ष असलेल्या सगळ्या आठवणींच लोक वर काढलं जातं आणि त्याच्याप्रमाणे आपण रिॲक्ट करतो. त्या व्यक्तीचे गुण आणि दोष न बघता संत सद्गुरू त्या व्यक्तीवर प्रेमच करत राहतात. त्याचं कारण असं असतं की ते नामाखेरीज म्हणजे भगवंताखेरीज दुसऱ्या कशाचीच आठवण ठेवत आणि म्हणून श्री महाराज असं म्हणू शकतात की मी एकच केलं की कोणाचं मन कधी दुखावलं नाही. एखाद्याच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी कधीतरी न्याय निवाडा दिला असेल असं कसं होऊ शकत. पण तो न्याय निवाडा जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्याच्यामध्ये आपलं हित आहे असं त्या व्यक्तीला देखील लक्षात आलं. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, अहिती कोपोनी सोप मऊ लालनी जैसे पुष्प तया मातेची ऐसे स्वरूप होवावे. रागवलं जरी गेलं आई रागवली, आईने पाठीत थपाटा घातला तरी देखील लेकरू थोड्या वेळात तिच्याच पायामध्ये उठमळत आणि म्हणलं मला भूक लागली काहीतरी खायला दे. कारण त्याला माहिती असतं की माझं चुकलंय त्याच्याकरता आई असं बोलली आहे का. तिचं खरं मन तसं नाहीये, ती प्रेमच माझ्यावर करते हे त्याला देखील माहिती असत. म्हणून देह मन बुद्धीच्या पलीकडे जाऊन जी व्यक्ती प्रेम करू शकते, कोण अशी प्रेम करू शकते जिने स्वतःच्या ह्या देह मन बुद्धीच्या भिंती ओलांडलेल्या आहेत, तीच व्यक्ती निरपेक्ष किंवा निर्व्याज प्रेम समोरच्या व्यक्तीवर करू शकते आणि हे त्या व्यक्तीला देखील कळत. श्री महाराजांच्या चरित्रात प्रसंग आले, ते एका तरुणाने सांगितलं की 13 कोटी नाम देतो रामाचं दर्शन होईल ना, म्हणजे तो बसला जिद्दीने त्यांनी ते पूर्ण केलं आणि सकाळी उठून निधीवर जाऊन उभा राहिला. जीव देतो म्हणला काही रामाचं दर्शन झालं. महाराजांकडे लोक परत आली, ते म्हणल्यावर तो असं करायला हो म्हणले गेले तिथे आणि एक त्याच्या कांशीला ठेवली आणि खाली उतरवला. तर आता हे मन दुखवल्यासारखं नंतर काय ते म्हणजे 13 कोटी घेतलं, लक्ष नामावर आणि रामावर होत तर संख्येवर संख्येची चूक करून आली तो शरण केला. असं जे आहे स्वामीजी देखील त्यांनी जरी राबवत असत, पण त्यांचं राबवणं जे आहे ते आपल्या हिताकरता आहे. आणि आपण खर तर देह मन बुद्धीच्या पलीकडे आत्मस्वरूप आहोत, वस्तुरूप आहोत हे समजून घेण्याकरताच म्हणून त्यांचं राबवणं. स्वामींच्या चरित्रामध्ये देखील एक प्रसंग आहे, राधिकांनी तो वाचून जातो, गंमत केली त्यांनी की आली तेव्हा त्यांनी सर्वांना सांगितलं की तिला सांग आणून तिला जाऊन बसले, आता कोणाशीही बोलणार नाही, कोणी माझं ऐकत नाही, काही नाही. सांगितली झाली आणि ते म्हणजे अहो तसं त्यांना सांगा, त्यांना जसं पाहिजे तसं आम्ही वागू, आमच्याकडनं काय चुका झाल्या असतील तर त्या आता आम्ही करणार नाही, पण त्यांना म्हणून तुम्ही या बाबा, तुम्ही असं कुठेतरी एकांतात नका जाऊ. आणि मग स्वामीजी हा पलीतनं बघतात हे कशाकरता घडवून आणलं सगळं, कुठेतरी अंतर्मुख होऊन लवकरात लवकर देह मन बुद्धीच्या पिंजऱ्यातनं आपल्या स्वतःला आपण सोडवून घ्यायला पाहिजे. याच्याकरता ही मंडळी तळमळत असतात आणि त्या तळमळीतनं कधीतरी केव्हा तरी आपल्या हिताकरता म्हणून अशा पद्धतीचे सुधार येण्याची शक्यता. पण इंद्रियाना मनश्चास्मी आणि गोंदवलेकर महाराज म्हणतात याच्यात थोडं त्यांनी वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत. इंद्रियाना मनश्चास्मी हे भगवंतांनी विभूती म्हणून सांगितलं, आपलं मन आपल्याला वाटतं का विभूती म्हणून प्रामाणिकपणे जर विचारलं, मला विचारलं तरी मला नाही वाटत की माझं मन म्हणजे भगवंताची विभूती आहे. त्याच्याकरता श्री महाराजांचं जे अर्धपूरचं वचन आहे की मी कधीच त्याला विसरलो नाही, तर त्यांचं मन हे भगवंतांची विभूती आहे, कारण त्या मनामध्ये भगवंताखेरीज दुसरा कुठला विचारच येत नाही. ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायामध्ये भक्ताचं लक्षण सांगताना असं म्हणतात, जो आत्मलाभाचारी हे बोमटे काहीच न देते, मनोनी भोग विषय हे हरी हे देना. ज्याच्या मनामधन भोगांबद्दलची म्हणजे उत्तम उपभोग असते, पूर्णत कृष्णा निघून गेलेली आहे, कारण ते आत्मलाभच व्हावा एवढीच त्याची इच्छा राहिलेली आहे, त्याचं मन भगवंताची विभूती देऊ शकत. भगवंतांची विभूती मन ही आहे हे भगवंतांनी सांगितलं म्हणल्यावर आपल्याला मान्यच करायला पाहिजे, पण आत्मैवही आत्मनो वैभू आत्मैवही विपुल आत्मना हे देखील त्यांनी सांगितलंच आहे. ज्यांनी प्रयत्नपूर्वक ते मन भगवंतांच्या पादपद्मी लावलं आणि आता तिथनं ते निघत नाही, तर ते मनच भगवत स्वरूप म्हणतात. मन रामी रंगले अवघे मनची राम झाले, आता ते मन म्हणून वेगळं राहिलं नाही, ते भगवंतच होऊन गेलं. ही मनाची एक ताकद आहे, नक्की आहे. यया मनाचे एक निके जे देखील या गोळीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. असं अनुभव सुख म्हणजे आपल्याच सुख, ज्या मनाला दाखवलं गेलेलं आहे आणि ते त्या सुखामध्ये रममाण झालेलं आहे ते भगवंतांची विभूती आहे. एवढं सगळं झाल्यानंतर मध्ये एका साधकांकडनं असं त्यांच्या चिंतनात ऐकलं की आपल्यावरून जग ओळखत जा, आपल्यावरून त्या हरिरूप झाऊ हरिरूप पाहू. या स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगावरचे चिंतन सांगत होते. ते म्हणजे हरिरूप घ्यावं म्हणजे आधी आपण त्या हरीचं ध्यान करायला पाहिजे, म्हणजे आपणच हरी स्वरूप आहोत असं पूर्ण बोधावर यायला पाहिजे. तर मग स्वाभाविकरित्या बघितलं तर मग सगळीकडे हरीचं दर्शन आपल्याला देत आहे. पण हे हरीचं ध्यान होण्याकरता किंवा ते समजून येण्याकरता ते बहिर्मुख असलेलं मन पूर्ण आतमध्ये वळवायला पाहिजे. परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण आपण याचे देखे देखत ठेवो ओळखे म्हणे तत्वते ही तिये ओळखीची सरीचे सुखाच्या साम्राची बैसे. हे मन जे आहे ते आता आपल्याला सुख दुःखाच्या कटाम्यात घालायला होत ते सुखस्वरूप होऊन जात म्हणजे ते मन करत आणि त्याला मग भगवंताची विभूती असं म्हणता येईल. मग असं ज्याचं मन झालेलं आहे ते भगवत स्वरूप झालेलं आहे आणि त्याचं प्रक्षेपण देखील आता ते सर्वांमध्ये भगवत स्वरूपाने पाहत आहे. प्रथम स्वरूप समाधान पावन केला अर्जुन मग सवेची उघडी लोचन सर्व विश्वरूप देखते. पूर्ण बोधात आलेल्या महात्म्याचं मन हे भगवंताची विभूती आहे हे आपण देखील मान्य करतो आणि भगवंतांनी देखील तसं सांगितलं आहे. पण त्याच्याकरता ते आवरलं गेलेलं असलं येत असं झालेलं पाहिजे. बघायला असलेलं म्हणजे कारण सगळ्या विषयांमधनं काढून घेऊन भगवंतांच्या पादपत्नी ठरलं गेलेलं आहे. म्हणजे भगवंतांखेरीज त्या मनामध्ये दुसरी कसलीही अपेक्षा राहिलेली नाही. ते मग आपल्याला विभूती म्हणून मान्य करता येईल आणि असं ज्याचं मन झालेलं आहे तो कसं घेऊ शकत आपलं नाही झालं त्यामुळे आपल्याकडनं पाऊस जातात मंडळी मागे म्हणून आपलं मन आहे ते मन आपल्याला अशा पद्धतीने कमवावं लागेल वळवावं लागेल वाकवावं लागेल. त्याच्यामधनं जेवढ्या बेसिक नीड्सच्या कामना आहेत त्याच्याबद्दल कोणीही म्हणत नाही. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतर्षभ असं देखील भगवंतांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे धर्माच्या माध्यमातून जेवढ्या काही अपेक्षा आहेत किंवा कामना आहेत त्याच्याबद्दल काही पण अवास्तव कामना ज्या मनामध्ये आहेत ते भगवंताच्या ठिकाणी नाही राहू शकत. आपल्याला जर खरंच बघायचं झालं तर स्वामीजींचं आयुष्य आपल्यासमोर आहे. हे जे वेळ असं आयुष्य कसं गरज जाऊ शकतं हे आपल्या समोर आता उपस्थित असलेलं उदाहरण आहे. आत्म्याकरता म्हणूनच माझं जीवन राहील हा खूप मोठा त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेला निर्णय होता आणि त्या निर्णयाकरता म्हणून झालेली मनाची सगळी उद्गार त्यांनी सहन केली दाबून ठेवली. काय जे झालं असेल ते आपल्याला माहिती आहे काय उद्गार होते. आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर काय उद्गार होते आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. पण त्या ध्येयसक्त अशा जीवनाकरता त्यांनी ते सगळं आवेग सहन केले त्या मनातले सद्गुरूंची भेट झाली आणि ते आवेग शमले अशा करता आपण हे पाहतो आहोत की मिळालेलं आयुष्य हे खरोखरीच अनेक विविध विषयांमध्ये इतरत्रता संपण्याची शक्यता असते. म्हणजे मी उत्तर देतोय तर माझंही तसंच आहे म्हणून मी तुमच्या समोर आणि स्वामीजींसमोर हे मोकळं चिंतन सांगतो आहे. इंद्रियाना मनशास्त्री ही जर भगवंतांची विभूती माहिती असेल तर ते आपल्यामध्ये उपस्थित असतानाच त्यांच्या समोर आपण हे आपल्यावर प्रयोग करून घ्यायला पाहिजे की इतस्तता बारा वाटांनी धावणारं हे मन कुठेतरी आवरून धरून आत्म्याच्या ठिकाणी भगवंतांच्या नामाच्या ठिकाणी रोवून ठेवलं पाहिजे. तर मग आपली आपल्याला आतमधन खून पटेल की खरोखरीच जे मन आधी अशा पद्धतीचं होतं तेच आता मला म्हणावते की अरे हो तेच मग ते इंद्रियाना मनशास्त्री ह्या भगवंताच्या विभूतीपर्यंत येऊ शकेल आणि मग श्री महाराज जे म्हणतात की मी एका नामाखेरीज दुसऱ्या कशाची आठवण ठेवली, हेच ते जीवन आहे. आत्म्याची आठवण कायम ठेवणं आणि त्याच्याकरता बाकीचे सगळे भोग बाजूला ठेवणं, दुय्यम ठेवणं. आणि श्री महाराज म्हणतात की नामाखेरीज मी दुसरी कशाचीच आठवण ठेवली, हे तर खरंच नाही. आपण तरी सगळ्यात वाचतो. आपल्या जीवनात राम असला तर चालेल, पण संसारातल्या गोष्टी मात्र पाहिजेतच. असे आपण आणि ते म्हणतात राम हवा, बाकीच्या गोष्टी असोत अथवा नसोत. हा जो फरक कमी करणं आहे, त्यांनी ते मन इंद्रियांना मनशास्त्रीकडे नेणं आहे. आपल्याला हे सगळं करावे लागते आणि ती मनाची विरोधी गुणदाजी आहे हे आपल्या पक्षी आपल्याला सिद्ध करावं लागेल. तर मग त्याचा परिपाक म्हणून दुसऱ्याचं मन दुखावलं जाणार. आणि कधीतरी जर त्याच्या मनाच्या विरुद्ध गोष्ट सांगितली गेली तरी देखील त्या व्यक्तीच्या असं लक्षात येईल की आपल्या हिताकरता त्यांनी सांगितलं. भेटी असताना मला जाता येत नाही, खर तर वाईट वाटत मला कधी तरी. पण त्यावेळेला जे काय संवाद चालतात तेव्हा सगळंच्या सगळं समोरच्या साधकाच्या मनासारखं स्वामीजी सांगतात असं नक्की नसत. त्याच्या हिताचं काय आहे ते मात्र नक्की सांगितलं जात. स्वामीजींनी उद्योग करू म्हणजे व्यवसाय करू का नोकरी करू विचारले जातात असे प्रश्न. आज मधनं वाटत असतो व्यवसाय करावा म्हणजे त्याला साधन जास्त करता येईल, आपल्या हातात असतं नसत. आणि आपली प्रकृती ओळखून स्वामीजी जर सांगतील की नाही नोकरी कर, सौकोमी विशेष आयुष्य जसं आत्मज्ञान कर्तू होत, कारण कॅल्क्युलेशन करून घेतली असते. आपल्याला वाटत असतं की खूप वेळ मिळेल, पण त्यांना माहिती असतं की हा जर त्या व्यवसायामध्ये दुर्घटला गेला तर मग हे कधी करणार. आणि एखाद्याची प्रकृती लक्षात घेऊन त्याला जर सांगितलं की तू व्यवसाय कर नोकरी करशील, कारण त्याचा पिंड असा आहे की तो दुसऱ्या कोणाच्या हातात काम करण्याचा त्याचा स्वभाव नाही, त्यांना कळत ते बरोबर आणि त्याची ताकद आहे. जसं ते भिक्षूंची गोष्ट सांगतात की तो राजा त्या भिक्षूंचं सगळं बघून आला आणि म्हणा मला आता असं जीवन करायचं, तर त्यांनी सगळे वैराग्याचे प्रयोग तपाचे प्रयोग हे बाकीच्या भिक्षूंपेक्षा कितीतरी पटीने अधिक केले. आणि मग पूर्वी सांगितलं की अरे एवढी गरज नाही, देह जर टिकला पाहिजे म्हणून समजून उमजून आपण हे जर केलं तर मनात प्रायोरिटी जे आहेत आपण त्यांच्याकडे घेतो आहोत, किती वर्ष घेतो आहोत, तर ह्या प्रायोरिटी लवकरात लवकर फिक्स करू. जर मेन प्रायोरिटी आत्मदर्शनाची ठरली, भगवत प्राप्तीची ठरली, तर मग आणि त्या मेन प्रायोरिटी करता जे बळ लागेल ते त्यांच्या सर्वांनी मात्र, कारण आपली ती ताकद करत नाही. त्यांच्या काव्यामध्ये सुद्धा ते असं म्हणतात की मला इतर भोगांमध्ये खरंच कधी रुची नव्हती. हे क्वचित असत, आपल्याला अनेक विविध भोगांमध्ये रुची आहे आपण मान्य करायला पाहिजे. आत्मज्ञानाखेरीज दुसरं ह्या आयुष्यात खरंच काही नको आहे अशी क्वचित भूमिका आणि त्याच्याकरता ते जन्माला द्यावे लागत. पण आपल्याकरता जर बघायचं झालं तर आता त्यांच्या समोर बसून आपण निदान ही कमिटमेंट जर देऊ, त्यांना जर आश्वस्त आपण केलं तर निदान सद्गुरूंना तरी आपण नको फसवायला खरं सांग. त्यांना जर सांगितलं की मी हे करीन तर मनात असलं मी करीन. तेवढं तेवढं शिल्लक आता राहिलेलं असेल त्याच्यामध्ये ही कमिटमेंट देऊन त्याच्याप्रमाणे तर उर्वरित आयुष्य करता येईल. आणि ते जगत असताना मग मात्र लक्षात येईल की बेभान होऊन जेव्हा आपण साधना करू, बेभान होऊन जेव्हा आपण नामस्मरण करू, बेभान होऊन जेव्हा आपण अभंग होऊ, बेभान होऊन जेव्हा आपण पूजा करू, तेव्हा मग त्या मनामध्ये
त्या गोष्टी खरी ईश्वर प्राप्ती खरी दुसरं काहीच नसत. आणि असं रोज जेव्हा जमायला लागेल क्षणशहा कणशहा तयी होत. जेव्हा रोज असं थोडं थोडं जमायला लागेल तेव्हा बनत बनत बन चावे अशा पद्धतीने ते मन आपलं कमावलं जाईल. आतमध्ये अधिक भगवंताचं समाधान मिळेल, आपल्याला साधनेचं समाधान मिळेल, आपल्याला सद्गुरु कृपेचं समाधान मिळेल. आणि या समाधानाने भरलेलं जे मन आहे ते मन समाधानच प्रक्षेपित करेल आणि ते असमाधानाला प्राप्त होणार नाही म्हणजे दुसऱ्याला दुखावणार नाही. कारण जेव्हा आपण दुसऱ्याला असमाधानी करतो तेव्हा आपण कितीतरी आतमध्ये असमाधानी झालेले असतो. भौतिक शास्त्राचा हा नियम आहे, ऍक्शन अँड रिएक्शन इज इक्वल अँड अपोजिट. जेव्हा आपण दुसऱ्याला असमाधानी करतो असं आपल्याला नक्की वाटतं कारण त्यांनी म्हटलंय की माझ्याकडून दुखावलं जात, त्या रीती आतमध्ये आपणही कुठेतरी दुखावलेले नक्की असतो. पण हे जेव्हा प्रसन्न चित्ताने प्रसन्न मनाने आपण आठवून पहा, आपण जेव्हा समाधानात असतो परिस्थितीवर अवलंबून नसलेल्या समाधानात जेव्हा आपण असतो, आनंदात जेव्हा आपण असतो, तेव्हा एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीला आपण सरळ क्षमा करतो. असू द्या काय हे आपल्या बाबतीत देखील कधीतरी घडलेलं आहे. आपण नेहमी खातवून बघायला पाहिजे. आपण जेव्हा खरंच समाधानामध्ये असतो तेव्हा क्षुल्लक करण्याकरता आपण दुसऱ्याला कधी चिडत नाही, आपण मोठ्या मनाने त्याला माफ करू. पण जेव्हा आपण असमाधानामध्ये असतो, जेव्हा आपण खंतावलेले असतो, जेव्हा आपल्याला काहीतरी अपेक्षा असतात, तेव्हा मात्र बारीक सारीक गोष्टींमध्ये चुका काढण्याचा स्वभाव आपला व्हायला लागतो आणि मग ते असमाधानाला प्राप्त होत. म्हणून इंद्रियाणां मनुष्यास्मी इंद्रियात मन मी आहे तर ते अशा पद्धतीचं मत लागेल. वल्लभेकर महाराज एका प्रवचनात म्हणतात, आजपर्यंत मी एकच साधन केले, कुणाचे मन दुखावले नाही आणि एका नामावरून. कारण त्याच वाक्यातलं पुढचं हे आहे म्हणजे हे दुसरीकडनं कुठलं नाही कॉपी पेस्ट केलेलं. आता तो जमाना आहे, इकडचं एकच तिकडे चित्तम लागेल, काहीच लागत नाही करायला. तो माऊस असतो कुठलाही मी मध्ये शिकलो म्हणून हेच होतं मला. पण त्याच वाक्यातलं पुढचं अर्थ जे आहे आणि एका नामावाचून कशाचीही आठवण ठेवली नाही, ही मंडळी खोटं बोलत नाही. कशाचीही आठवण ठेवली नाही याच्यामध्ये सगळं खरं झालं. एका रामाखेरीत कशाचीच आठवण नाही तेव्हा ते मन मन नाही ते रामच आहे फक्त म्हणून पण ते दुखावलं जात. असे वाजल्यावर मी कुठे आहे तर मग आपल्याला असं मन करून घ्यावं लागेल इथे आपण आहोत याची जाणीव झाली असं चांगलं आहे. माझ्याकडून कळत न कळत कुणाचे ना कुणाचे मन दुखावले जात असे न होण्यासाठी काय उपाय करावे. नामाखेरी आणि परमात्मा प्राप्तीच्या वेळा जेव्हा फुगांमध्ये मन युक्त होत आपण साधत आहोत कोणाची काही शक्यता, पण त्यावेळेला जर स्वामीजींच्या वचनाची आठवण हे खूप कोणामुळे खर तर फुगले जात आहेत त्या चैतन्य सत्तेची जर आठवण राहिली स्वाभाविकरित्या पुरात्मक स्वाभाविक. कारण त्याच्या उपस्थितीत खरीच कुठलाही तो फुगलाच जाऊ शकत नाही. पण हे मात्र त्या मनामध्ये फक्त इंडस्ट्री असं घेतलं गेलं पाहिजे, आर्टिस्ट कशी व्हायला पाहिजे तर हे होऊ शकेल तसे प्रयत्न स्वामीजींच्या मार्गदर्शनामध्ये आपण करतोच आहोत. पण त्याला आणखी परतही त्यांच्या पुढचं घेतलं अशी आज सतत सुरू किंवा लोक आहे. आत्मदर्शन हे त्या साधकाच्या पूर्वसंचितानुसार होते का? पण स्वप्न उत्तर मिळण्याआधी तेव्हा आपणा नम्र विनंती आहे की आपण या शंकेचे निरसन करा. त्यांचं जर स्वप्न चालू राहिलं असतं तर फार बरं. स्वप्न ही एक समजाच असते. कारण स्वप्नाने काही होत नाही. मुलीदादा उपरकांनी समजा शुक्रवार जयंत खरकर असे अगदी आमच्या मुलांना सोडायला तेव्हा शाळेमध्ये लावली होती आणि त्यांना सोडायला जात असत. इथं असं पाहायचो की किती उत्साही बायका असतात की त्या इथं असणाऱ्या शिक्षिकांचं अक्षरशः डोकं खायचं. त्यांच्या हातात वगैरे असायची काल तो कसा वागला, परवा कसा वागला, मागच्या आठवड्यात कसा वागला, अजून त्याच्याकडून काय अपेक्षित आहे, अजून काय करू, अजून काय करू, अजून काय करू. आणि तशा एक दोन मध्ये तर ठराविक बारा तरी अशा पाहिजे होत्या अत्यंत उत्साह. त्यांच्या डोळ्यात स्वप्न त्यांच्या मुलांसंबंधीची स्वप्न स्पष्ट दिसायची आणि किती उत्साहाने भरलेले असायच्या. आम्हा मुले पाहितो मुलांना पाहिजेच्या सवारी करायचो आणि आमच्या मार्गाने इतक्या वर्षानंतर जर पाहायचं झालं तर आता मी जर ते एवढं ट्रॅक ठेवलेलं नाही पण कधीतरी मंदारला केदारला विचारतो याचं काय करत त्याचं काय झालं तर त्याच्या जी आजांनी पाहिलेली स्वप्न होती ती तशी पाचवी सहावी कोणाची पाचवी सहावी पर्यंत टिकली, कोणाची सातवी केली, कोणाची आठवी संपली, कोणाची नववी संपली आणि ती सर्वसामान्य मुलं दिसली. खूप अद्वितीय आणि अप्रतिम असं त्यांच्यामध्ये काही नाही. स्वप्नही संपतात जसं यांनी म्हटलंय की ते स्वप्न उत्तर मिळण्याआधी संपले. स्वप्न संपत आणि उत्तरही मिळत पण ते स्वप्नासारखं उत्तर असत. आणि पूर्वसंचिताकडे पाहून खरंच आपण मुलांना शाळेत तुम्ही तुमची पत्रिका दाखवून मुलांना शाळेत घालता त्याच्यात शिक्षणाचे किती योग आहे, हा शिकणार आहे का शिकणार नाही त्याचा विचार पत्रिका पाहून लग्न करता हे अगदीच आपल्याकडं सर्वसाधारण रोजच प्रथा आहे. पण त्याच्यामध्ये साधारण गुण जमवणं आणि लग्न एकदा करून टाकणं असाच प्रकार असतो. हे लग्न किती यशस्वी होईल, या लग्नाचं पुढं नक्की काय होईल, आपल्या स्वप्नासारखं हे लग्न होणार आहे का असं असं पाहून लग्न नाही घेत का. आणि हा अर्थात प्रश्न उदासदादांचा आहे. ते ज्योतिषी असल्यामुळं आता ते एवढं कल्पना ही ते समजत त्यामुळे पूर्वसंचित पत्रिका कुंडली याच्या संबंधी त्यांना त्यांची असणारी उत्सुकता स्वप्नात देखील तशीच स्वप्नाची स्वप्नाची स्वप्नात ही चांगली गोष्ट आहे. समजा स्वामीजी भेटले आणि असं विचारलं असतं की मी ध्यानाला बसतो आपण पहा माझं काय चुकत आणि त्यांच्या समोर थोडा ध्यानाला स्वप्नात तर आपण बसलेले आहोत स्वप्नात सगळं दिसतं एकाच वेळेला आणि मग ध्यानातून स्वामीजींनी बद्दल हात ठेवून आपल्याला उठवलं सांगत आलं किंवा सांगितलं की विचाराच्या मार्ग फिरत होता साक्षी राहा त्याच्याऐवजी स्वप्नात त्यांनी स्वामीजींना प्रश्न विचारला की सद्गुरु कृपा होऊन व साधना करून सुद्धा आत्मदर्शन हे साधकाच्या पूर्व संचितानुसार जे मनी वसे ते स्वप्ने तिथे या न्यायाने कदाचित त्यांनी केलं असेल पण प्रश्न मार्गी का असं म्हणतात आणि मी मगाशी जे म्हटलो की पत्रिका दाखवून शिक्षणाचे योग आहेत की नाही ते पाहून आपण जसं शाळेत घालत नाही याचं कारण पत्रिका काहीही असो त्याला शिकवणं आपलं काम आहे असंच आपण म्हणतो की कर्माला महत्व देतो की माझ्या माहितीचं एक ज्योतिषी म्हणजे आम्ही लहान होतो ते किंभाऊ होते आणि प्रख्यात आहे पुण्यातले आता त्याच्यातले दुसरे नाही येते तर ते दोघं भाऊ आम्ही राहतो तिथं वर त्याच्या भावाकडे येते आणि ते तिथेही पत्रिका पाहिजे पत्रिका म्हणजे बद्दलचे चर्चा करायचे रात्री अकरा साडे अकरापर्यंत ठिकाणी घरी जायचे तर त्याची बहीण आम्हाला सांगत होती की तिघेही बसतात पत्रिका मांडून आणि यांची एवढी चर्चा झालेली असते बहिणीच्या वाड्यात एक भाऊ राहायचा बहिणीच्या शेजारी की हे पत्रिका पाहतात पण उपयोग काय यांच्यापैकी एकाची पत्रिका आली आणि असेच तिथं बसलेली असेल मुलगी आली सांगली आणि प्रत्येक मुलीची इतकी छाननी करायचे पत्रिकेची एक पत्रिका आली आणि तिघांचंही एकमत पडलं की या मुलीला मुलगा होणार नाही तर मग तुही मुलगीच पाहू नकोस असं बाकीचे दोघं झाले तोही म्हणाला की तिला मुलगा होणार नाही सगळ्या मुलीच होणार आहे अशी तिची कुंडली आहे पण म्हणे की हा गेला मुलीला पाहिलं आणि आमचा भाऊ पाहायला त्यांनी तो म्हणाला की काय व्हायचं असेल तर तिथे शेवटी मला ही आवडली आहे तिथे मी लग्न करते आणि तीन मुली झाली आवड उरलेल्या दोघा भावांनी जरा कर्माचं महत्व सांगायला पाहिजे होतं त्यालाही कर्माचं महत्व पटतच होत म्हणजे हिच्याशी नको लग्न करायला गेले म्हणून तुम्ही शिकणार आहात का शिकणार नाही तुमचं लग्न यशस्वी होणार आहे की यशस्वी होणार नाही याच्याकरता कोणता पॅरामीटर आहे शेवटी एकमेकांवर ग्रहांचे दाब आहेत होईल काहीतरी तुमचं संसार ज्योतिषी म्हणतो करून टाका असंच असत आणि तुमच्या हातात तुम्ही जेव्हा लॅडीज खेळायला बसता तेव्हा कसे पत्ते येणार आहेत हे माहीत नसतं तुम्हाला पण जे काही पत्ते येतात तुमच्या शक्तीबुद्धीप्रमाणे आनंदाने सजवून युक्तीने तुम्ही चांगल्यात चांगलं खेळायचं एवढंच तुमच्या हातात असत आणि आनंदा करता खेळायचं असत युद्धामध्ये कोणीतरी एकच जिंकणार हे माहीत असतं की तरी देखील युद्ध होतात मोठी मोठी युद्ध होतात आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपण पूर्वसंचितापेक्षा आत्ताच्या घडीला आणि कर्माला महत्व देतो आणि असं महत्व देत असताना यश मात्र प्रत्येकाला कमी अधिक मिळत असं अगदी स्पष्ट होते. जशी वर्गात प्रत्येकाची मुलं आहेत त्याच्यातनं एकच पहिला येणार आहे हे सगळ्यांना समजतं. एकच पहिला येणार आहे, प्रत्येकाला आपल्या परीने मार्क मिळणार आहे, पण प्रत्येक जण कसा शिकतो चांगला असे मार्क मिळणार आहेत प्रत्येकाला आपल्या परीने. कारण प्रत्येकाची ग्रहण शक्ती, प्रत्येकाची समज शक्ती, प्रत्येकाची तर्क समजून घेण्याची शक्ती, लक्षात ठेवण्याची शक्ती, स्मरण शक्ती, एवढंच नव्हे तर एवढ्या सगळ्या गोष्टी अनुकूल असून त्या विषयामध्ये रुची त्याला असणं आणि त्यांनी त्या विषयाला वागून घेणं, त्याच्याकरता वेळ खर्च करणं हे वेगवेगळं असतं ना. असं असल्यामुळं प्रत्येकाला मिळणारं यश हे वेगळं असतं. मग ते पूर्वसंचितानुसार असतं का कर्मानुसार असतं, त्याच्या स्वाभाविक गुणांमुळं असतं, तर या सगळ्याचा समुच्चय म्हणून असत. लातू महाराजांना रामकृष्णांनी शिकवायला घेतलं तरी ही मुलं शिकलेली होती. ब्रह्मानंद म्हणजे राखाल, विवेकानंद म्हणजे नरेंद्र, सगळी मुलं शिकलेली होती. हा एकदा अजिबातच काही म्हणजे क्रम म्हणत येत नाही असा असा मनुष्य होता, तरुण होता आणि रामकृष्णांकडे राहत होता. रामकृष्ण सांगतील तसा ऐकत होता, तिथं प्रेमानी राहायचा. तर रामकृष्णच म्हणाले की लातू तुला निदान अक्षर ओळख तरी पाहिजे. म्हणून रामकृष्णांनी पाटी पेन्सिल घेतली आणि रोज लाटूंना शिकवत होते. पण आज जो काढून दाखवला आमचे बंगाली मध्ये काय जी भीती असेल तर ते काढून दाखवलं, पाच मुळाक्षर काढून दाखवली आणि गिरवत राहा असं म्हटलं आणि या काढण्याला सांगितली तर लाटू विसरलेला असायचा. अशा प्रकारे आज 10 दिवस प्रयत्न केल्यानंतर रामकृष्ण म्हणाले की लाटू तुझं डोकंच असं आहे की तू हे काही करत नाहीये, तुला शिकून काही उपयोग नाही. तर लाटूनीच पाठी फेकून दिली. यासाठी मी तुमच्याकडे आलो, यासाठी मी तुमच्याकडे आलोच नाही, हे शिकण्यासाठी तुमच्याकडं, हे शिकण्यासाठी आलोच नाही. विवेकानंद अमेरिकेतून परत आले, त्यांचं कलकत्त्यामध्ये मोठं स्वागत झालं. आणि त्याला उत्तर देताना विवेकानंद बोलत होते तेव्हा त्यांनी आत्मानुभवा संबंधी थोडं बोलणं केलं. अमेरिकेतलं यश, आपल्या धर्माची, आपल्या देशाची परिस्थिती, मी का दिसत गेलो, का जागतिक मंचावर आपली बाजू मांडणं गरजेचं आहे हे सगळं सांगत असताना भारतामध्ये जो आत्मविचार आहे तो आत्मविचार कसा श्रेष्ठ आहे असं सांगताना ते हळूहळू अनुभव ज्ञान सांगायला लागते, उपनिषदातल्या विचार सांगायला लागते, त्याचा अर्थ सांगायला लागते, कसं आत्मदर्शन होतं ते सांगायला लागले. आणि त्यांचे सगळे मित्र जे होते ते उत्साहाने आलेले होते. पण लाटू थोडा दूर दिसत होता. आणि लाटू रडतोय असं त्यांचं लक्षात. सगळ्या मुलांची ही भावना होती की अशिक्षित, अक्षर ओळखी नसलेला, मोठ्या नेत्यांनी आपल्या बरोबर राहिला, आपला सर्वत्रही आता सगळे करून घेतलेले आहे असा याला सांभाळणं आपली जबाबदारी आहे अशी सगळ्यांची भावना होती. व्याख्यान संपल्यानंतर सगळी गर्दी उसळली आणि ती मुलं शिल्लक आहे. तेव्हा विवेकानंद लाठींच्या जवळ गेले, त्यांच्या हात हातात घेतले आणि म्हणाले की तुला रडताना पाहिजे. तेव्हा लाडू असं म्हणाले की अरे तुम्ही जे उपनिषदावर बोलत होता आणि आत्मानुभवावर बोलत होता तर तसंच मला ते करत होत. त्याचा मी अनुभव घेतलेला आहे आणि ते वर्णन ऐकत असताना माझ्या अनुभवाशी मी चालून पाहत होतो आणि मला खूप कधीवरून रामकृष्णांनी आपल्याला दिली असं मला वाटायला लागलं. आणि हे लाटूंवर झालेलं ज्ञान युवसंजीतांचा झालं का प्रयत्नांनी झालं का त्यांची त्या क्षेत्रातली समज चांगली असल्यामुळे झालं का त्यांनी रामकृष्ण सांगत होते तसा उत्तम वैराग्याचा अभ्यास आणि मन आवडण्याचा अभ्यास केला म्हणून झालं का तर या सगळ्याचा समुच्चय स्वामीजींच्या चरित्राचं काम चाललेलं होतं बुटाशाला आणि माझ्या समोरच ते झालं दुकानामध्ये त्याचे भाग वाचून घेत असत स्वामीजी सगळा ग्रंथ तयार झाला आणि स्वामीजींना तिथे असणाऱ्या कोणतरी सूचना केली की जी पत्रिकाही त्याच्या मागे छापा छापू या असं कोण म्हणाले. तर स्वामीजी म्हणाले की माझ्या पत्रिकेवरून मी आता जसा आहे तसं आहे असं तर कोणी सांगू शकत नाही असं स्वामीजी आणि हिंदुदास सागरी बुडाला मध्ये स्वामीजींची पुढे जाणार आहे तेव्हा कोण होणार. नंतर माझी कल्पना आता हा प्रेमस्वरूप गुरुवर ग्रंथ छापला तेव्हा सामान्य दाखवत नाही पण त्याच्यात स्वामीजींची पत्रिका बहुतेक शेवटी आम्ही टाकलेली आहे पण तेव्हा परत ती चर्चा झाली की स्वामीजींची पत्रिका टाकायची की टाकायची नाही. आपल्याकडे येणारे शिवराम पंत आता म्हणजे त्यांच्या सुंदर चांगल्या ज्योतिषी आहे. मी शिवराम पंतांकडे स्वामीजींची पत्रिका दिली तर त्यांनी ते सगळं लिहून आणलं आणि ते असं म्हणाले की संतांच्या पत्रिका समजा आत्मदर्शन झालेल्या संतांच्या पत्रिका या म्हणजे नुसती पत्रिका पाहून यांना आत्मदर्शन झालंच आहे असं ठामपणाने सांगणं कठीण असत. स्वामीजींनी जे काही केलं स्वामीजींनी जे काही मिळवलं तर ते स्वतःच्या कष्टावर मिळवलं स्वतःच्या हितीवर मिळवलं. त्यावेळेला त्यांनी सगळं पाहिलं तर निश्चित काही ग्रह असे आहेत स्वामीजींच्या पत्रिकेमध्ये की त्यांची विशिष्ट आवड दाखवणारे आणि त्याच्यात प्रगती करणारे आहेत पण असेही ग्रह आहेत की ते व्यवसाय उत्तम करतील आणि त्याच्यात खूप भरभराट करतील असेही ग्रह आहेत. असेही ग्रह आहेत की ते उत्तम खेळतील व्यायाम चांगला असेल शरीर चांगलं असेल काय ट्रिगर होतं याला महत्व असं त्यांना त्यावेळेला काय चित्रण होत त्याला महत्व आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी कोणता संकल्प वागवला आयुष्यभर तर हेही तसं महत्वाचं आहे आणि त्यांनी लिहून केलं की स्वामीजींची पत्रिका अशी अशी आहे आणि त्यांनी ते काही केलं ते स्वतःच्या म्हणजे ते तसं सांगत असत की रेखा तिथुकी पुसवली जाते प्रत्यक्ष प्रत्यया येते डोळे झाकणी करावी ते कायम निमित्त असं स्वामीजी सांगायचे. तर तसंच स्वामीजींची पत्रिका आहे. स्वामीजींनी महत कष्टाने म्हणजे मनाच्या बुद्धीच्या तर्काच्या इंद्रियांच्या म्हणजे देहाला साधनेला बसवणं एका नियमाने चाकोरीने जाऊन हे प्राप्त केलेलं आहे. त्यामुळं जर अगदी कोणी वाकबगार असेल तर तो असा विश्लेषण करेल की त्यांनी हे या कारणाकरता मिळवलं पण दुसरी पत्रिका हातात येईल तर सांगत असेल. आणि म्हणून स्वामीजी म्हटलं की हे स्वप्न जरा चालू राहायला पाहिजे होतं तिला असतं. तिला तुला स्वामीजींनी काय सांगितलं असतं ते म्हणून तसं जर पाहिजे झालं तर प्रत्येकाला आत्मदर्शन मिळवण्याचा अधिकार आहे एवढं नव्हे तर तो एक आहे. आता तुमच्या आत बसून जो ऐकतोय आणि विश्लेषण करतोय तोच आहे. फक्त त्याच्या बाहेर जे मन आहे ती पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहे. ती बुद्धी आहे, चित्त आहे, अंतःकरण आहे, ते तुम्हाला कुठं ओढता आहे हेच महत्वाचं आहे. आपल्या इथं प्रत्येकाला आपलं मन आवरून स्वरूपबद्ध करण्याची ताकद आहे. पण तुम्ही ध्यानाला बसलेले असताना तुमच्या महत्वाकांक्षांनुसार तुम्हाला जर धंदा आठवत असेल, धंद्याची रिकव्हरी आठवत असेल, अडचणी आठवत असतील, तुम्हाला नोकरी आठवत असेल, नोकरीच्या अडचणी तुमच्या डोळ्यासमोर उभ्या राहत असतील, तुम्ही त्या गोष्टी बाजूला सारू शकत नसाल तर याच्या पूर्वसंचित देखील येत नाही. इथं असलेल्या प्रत्येकाला आत वळून मृत्यूरहित होऊन परमात्मा प्राप्तीचा क्षणभर का होईना प्रत्यय नक्की येईल असं मी तुम्हाला सांगतो. पण तुम्ही ते करू शकत नाही. जसं शिकणारा प्रत्येक मुलगा हा पहिल्या नंबरने पास होऊ शकतो. कोण म्हटलं पास नाही होऊ शकत. पण तो खेळतो किती, त्याला अभ्यास किती आवडतो, त्याला दुसरा कुठला तरी विषय इतका आवडतो की इथं नावड आहे, त्याला म्हणते करते छंद लागलाय, त्याला कोण काय करणार. आणि एवढं सगळं असून एकाला एका वाचनात कळेल, एकाला दहा वेळेला वाचून कळेल पण कळणार नाही असा मुलगा नाही. पण याच गोष्टी जशा अकॅडमिक यश देतात तसं इथं येऊन इथंच असणं आणि इथं येऊन इतकं इथं नसणं ही गोष्ट फार फरक. तुमचं मन इंद्रियांबरोबर विषयांच्या ठिकाणी काही दिशा भटकू शकत पण महाराज असं म्हणतात की मी एकच कारण मी माझ्या मनाला इंद्रियांचे विषय आहेत दहा विषय त्याच्यावर फिरून केला नाही ना. मी एकच साधन केलं पण त्याचा परिणाम नक्की, त्याचा परिणाम नक्की आहे. एक गोष्ट गोतवलेकर महाराजांच्या पत्रिकेची देखील आहे असं म्हणणं शक्य नाही. सर्वसाधारण पडणारी पडणार ऋण आहे तर ते सगळीकडे एकसारखं पडत. पण जर तुम्ही भिंगात धरलं आणि या कागदावर ते थोडा केलं तर त्याचा जो पॉईंट आहे हा कागद गळ्याखेरीत राहणार नाही, एक क्षण नाही. फक्त तुम्ही ते करत नाही आणि पूर्वसंचितावर करता. मग म्हणावं लागतं की तुम्ही ज्या अर्थी करत नाही त्या अर्थी पूर्वसंचित केला आहे असा उलटा कर्तरी माझ्याला कोणतरी प्रवृत्त होतो. पण तसं जर व्हायचं झालं तर मग कोणतरी एखाद्याची करण्याची ही गोष्ट आहे. तरी कोणीतरी एखादा यश मिळवत असेल तरी तसं सगळ्या मुलांना शाळेत घातलं जात. संसार तितका यशस्वी होईल की न होईल यांचीच पत्रिका प्रॉब्लेमॅटिक आहे, त्या मुलींची प्रॉब्लेमॅटिक आहे. काहीतरी जुळाजुळा करायचं लग्न, कारण इलाज नाही, संसार चालला पाहिजे. पुढं प्रजा सुप्रजा स्वाभाविक नैसर्गिक भाव आहे, त्याला आउटलेट मिळाला पाहिजे. म्हणून सगळं पूर्वसंचितावर जाणार नाही. सगळे नोकरी करतात, नोकरी करत असताना वर एखादा जातो, गुणांप्रमाणे जातो, शक्तीच वेगळी असते. मला नेहमी एक प्रसंग फार प्रेरक वाटतो, तो म्हणजे शेजार मामा आणि तानाजी सगळ्या मावळ्यांना घेऊन रात्रीच्या अंधारात अमावस्ये करता गडावरच गेले आणि प्रत्यक्षत त्यांची सुरुवातीला फार मोठी तशी झाली. कारण अचानक आल्यामुळं विजय भानचं सैन्य फार काही प्रतिकार करू शकत नव्हतं, पण प्रत्यक्षात विजय भान आला त्याला समजल्यावर आणि तो लढू लागला आणि त्याची आणि तानाजीची लढाई सुरू झाली आणि दोघंही खरं म्हणजे वार लागला यांचा त्यांना आणि त्यांचा यांना, तेव्हा दोघेही पडले. विजय भानने पडला आणि तानाजीही पडला. पण तानाजी पडला म्हटल्यानंतर गडावर ते गडावरच राहणार होते, पण बाहेरून आलेले नव्हते ते पळायला सुरुवात. आपला ज्याच्या नेतृत्वाखाली आपण आलो तोच पडला. अवयी उठल्यावर पळापण सुरू झाली. जिथून आलेले नव्हते तिथूनच उतरायचं होतं, तिथं शेजार मामा उतरत आणि ते असं म्हणाले की डोर तर मी कवाच कापून टाकले, आता लढून जिंका किंवा उड्या मारून मरा, आता पर्याय नाहीये. आणि सगळे मागं फिरले आणि तो गड जिंकला. हे पूर्वसंचितानुसार झालं का कर्मानुसार झालं? आणि हीच गोष्ट पाणीपतावर घडली मराठ्यांच्या इतिहासात. विश्वासराव हत्तीवर होता आणि गोळी लागली, विश्वासराव खाली जसे पडले एक सेनापती पडला तर सगळ्यांनी पळायची काय गरज? तर हे नशिबाने हल्ले का कर्मामुळे हल्ले? आपण देखील जे करायचं आहे त्याच्या खेरीत किती कशा कशात रमतो. आणि मग एकदा सकाळी ध्यानाच्या वेळेला आठवण असते, मग थोडी पुसट, कधी स्पष्ट कधी अस्पष्ट थोडी थोडी आठवण असते. मग केंद्राचे दिवस चार, तेही सगळ्या केंद्रांमध्ये आपण येत नाही श्रवणाला. जेव्हा येतो तेव्हा प्रेरणा घेऊन जातो, ते पुरत नाही आपल्याला. आपण आपल्या निश्चयाने जीवन जर जगलो तर याच जन्मामध्ये हे होऊ शकत, हे होऊ शकत, आपण हे करू शकतो. आपल्याला हे करायचं नाही, आपल्याला दुसरंच काहीतरी करायचं, किंवा आपल्याला सगळीकडून घवघवीत यश मिळवायचंय आणि आत्मज्ञान संपन्न आहे जनकांसारखे असे काहीतरी आपल्या डोक्यात आहे. आपण काहीतरी असणार, बाकी काय असणार सांगायचं? बाकी हे न होण्यासाठी काहीच काहीच कारण नाही असं मला वाटत. प्रश्नाप्रमाणे मध्यंतरी फलक विजेंद्र फलक पूजेंद्र स्वामी मार्फत स्वप्न पडले. त्या स्वप्नात मी पूजनीय स्वामीजींना एक प्रश्न विचारला, साधका सत्पुरुषा होऊन व प्रार्थना करून सुद्धा आत्मदर्शन हे साधकाच्या पूर्वसंचितानुसार होते का? पण स्वप्न आधी संपलं तेव्हा आपला शंभर विनंती आहे की आपण या शंकेचं निरसन करावं. स्वामीजींचं म्हणतो स्वामीजींचं एक वाक्य आठवते ते म्हणायचे आणि हा जो प्रवास आहे हा प्रवास आताच मिळून बनलेला आहे आणि अर्जुनाकडून एका क्षणी असा प्रश्न पडला तर ते असं म्हणाले की हा जन्म समजा म्हणजे पूर्ण प्रयत्न करून घ्यायची नाही झालं तर पूर्वाभ्यासाही पूर्वाभ्यास प्राप्त होतो पुढच्या जन्म असं त्यांनी सांगितलं. पण तूर तर हे लक्षात ठेवायचं का तूर तर दोर कापलेच असं समजा हा जन्म नकोय आपल्याला असं समजा आणि जर तसं झालं तर आहेच ते जसं इथं आला हा काही ऍक्सिडेंट नाही तुम्ही पुढं तुम्ही केलेलं आहे म्हणून इथं आला त्याच्यात थोडे लोक हाच पुरावा आहे. तुम्ही इथं आलात तुम्हाला याची ओढ लागली आवड लागली येत आहे आणि करताय मागचे त्यांनी साधनं आपण घातली आहे म्हणून तर येत आहे तर तसे मग जन्मजन्म चालत प्राप्त करणार पण याच जन्मामध्ये तरी आता दोर आत्ता कापून टाकलेले आहेत असं जर समजलो आपण तर मला असं वाटतं की या जन्मा तर ते होणं पूर्ण शक्य आहे. तरी पुढे त्याचं म्हणतात अतृप्त आत्मा जन्म होतो प्रत्येकाच्या जन्माचं जे उद्दिष्ट असत तर ते म्हणून अतृप्त खरा पण मुलाकरता अतृप्त जन्म होतो जन्म घ्यावा लागेल वासनेचे असं तसं काही एक वासना आणि साधकाच्या पक्षी आत्मदर्शन मिळवण्याची प्रेरणा आणि ते मिळालेलं नाही अशा याच्यामध्ये तो परत येतो आणि परत ते करायला बोलतो. पण असं सांगून तुमची उमेद आता नाहीशी करून शिकता श्रीलामा म्हणता
कार्यक्रम गणेश मनाला आपण सर्वांना या कार्यक्रमात